नमस्कार, मी सुधीर बाळकृष्ण महाजनी. तर आपण रघुवंशाच्या कथा ऐकत आहोत आणि मागच्या कथेमध्ये आपण असं पाहिलं की अजराजानी दशरथाला राज्याभिषेक केला आणि तो त्यांनी आपला प्रायोपवेशन करून उपोषण करून देहत्याग केला आणि मग पुढे दशरथाचं अयोध्येवर राज्य सुरू झालं. इथे आपण रामायणापर्यंत येऊन पोचतो. म्हणजे रामायणामध्ये दशरथाला जो श्रवण कुमाराच्या वडिलांचा आईवडिलांचा शाप मिळाला, तेव्हापासून रामाचा जन्म आणि शेवटी रामावतारीची समाप्ती अशा सगळ्या रामायणातल्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यासाठी महाकवी कालिदासांनी 7 सर्ग रघुवंशामध्ये वापरलेले आहेत. म्हणजे सर्ग 9 ते सर्ग 15 रामायणाचंच वर्णन आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जवळजवळ माहिती असतात, त्यामुळे आपण त्या कथांकडे वळत नाही आहोत. पण रामायणातलीच एक कथा शत्रुघ्नविषयीची आहे, ती काय आहे ती आपण आता बघूया. तर असंच राम राज्यावर होते, रामाचं राज्य चालू होतं, राम सभेमध्ये बसलेले होते आणि त्यावेळेला त्यांच्या सेवकांनी त्याच्यापर्यंत बातमी आणली की यमुना नदीवर राहणारे जे काही ऋषीमुनी आहेत ते आपली भेट घेऊ इच्छितात. तेव्हा मग रामानी सांगितलं की त्या ऋषीमुनींना आदरपूर्वक आपल्या सभेमध्ये घेऊन या. ते ऋषीमुनी आल्यानंतर रामानी त्यांना बसायला आसनं दिली आणि त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांना विचारलं की आपण कशासाठी इथे आलात, आपली मी काय सेवा करू शकतो. तेव्हा मग त्या ऋषींनी रामाला सांगितलं की आम्ही यमुना नदीवर, यमुना नदीच्या तीरावर आमचं धर्मकार्य चालू असतं, यज्ञकार्य वगैरे आमचं तिथे चालू असतं, पण सध्या आम्हाला एक लवणासूर नावाचा एक राक्षस खूप त्रास देतो आहे. आणि हा लवणासूर म्हणजे हा मधू नावाच्या राक्षसाचा पुत्र. या मधू राक्षसाने पूर्वी महादेवांची तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं. महादेवांनी त्याला एक शूल दिला आणि त्याला सांगितलं की हा शूल जोपर्यंत तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत तुझा कोणी वध करू शकणार नाही, तू अजेय राहशील. फक्त या शूलाचा उपयोग तू कधीही देवाब्राह्मणांना त्रास देण्यासाठी मात्र करू नकोस. तेव्हापासून तो शूल मधू राक्षसाकडे होता. हा शूल म्हणजे एक तीक्ष्ण असं भाल्यासारखं एक शस्त्र असतं, तो त्याच्याकडे होता. आणि तो ज्यावेळेला मरणासन्न अवस्थेला आला त्यावेळेला त्यांनी तो शूल आपला पुत्र जो लवण त्याला दिला आणि आता तो शूल लवणासुराकडे आहे आणि त्याच्या जोरावर तो आम्हाला त्रास देतो आहे. तेव्हा हे श्रीरामा, तू आम्हाला लवकरात लवकर त्या लवणासुरापासून सोडव. तेव्हा रामानी त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही निश्चिंत रहा, मी माझा बंधू शत्रुघ्न याला सांगतो आणि त्या लवणासुराचं पारिपत्य करतो. म्हणून मग त्यांनी रामानी लक्ष्मणा शत्रुघ्नाला बोलावलं आणि शत्रुघ्नाला सांगितलं की तू यमुना तिरी या ऋषींच्या बरोबर जा आणि त्या लवणासुराचा तू वध कर. त्याबरोबर ती आज्ञा शिरसावंत मानली आणि शत्रुघ्न रामाचं निवडक सैन्य घेऊन तो अयोध्येहून निघाला. ऋषींनी त्याला लवणासुराकडे जाण्याचा मार्ग दाखवला आणि तो शत्रुघ्न आपल्या रथामध्ये बसून निवडक सैन्यानिशी तिथे निघाला. वाटेमध्ये त्याला वाल्मिकी ऋषींचा आश्रम लागला आणि म्हणून त्यांनी आपला रथ तिथे थांबवला आणि वाल्मिकी ऋषींची भेट घेतली, त्यांना नमस्कार केला. वाल्मिकी ऋषींनी त्याला त्या दिवशी राहायला सांगितलं आणि त्याला एक अशी आनंदाची बातमी दिली की सीता ही प्रसूत होऊन तिला लव आणि कुश नावाचे 2 पुत्र झालेले आहेत, त्यांना त्यांनी जन्म दिलेला आहे. त्याबरोबर शत्रुघ्नाला खूप आनंद झाला, पण त्याला त्याचं कार्य पुढे वाट पाहत होतं, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी पहाटे यांना वाल्मिकींना नमस्कार वगैरे केला, सीतामाईंचं दर्शन घेतलं आणि लवकुशांना पण पाहिलं आणि तो परत आपल्या मार्गावर निघाला. होता होता तो मधुपग्न नावाचं जे लवणासुराचं वन होतं तिथपर्यंत तो येऊन पोचला आणि त्यांनी पाहिलं तर समोरूनच तो लवणासूर येत होता. तो लवणासूर असा धूम्रवर्णी होता, धुरासारखा त्याचा रंग होता, तो भयंकर दिसत होता. त्याच्या डोक्यावर असे अग्नीच्या ज्वाळेसारखे केस होते आणि ते असे उभे होते. त्याच्या भोवती सगळा राक्षस परिवार होता आणि त्या लवणासुरांनी याला पाहिलं, शत्रुघ्नाला, आणि त्याला वाटलं की देवानीच आपल्याला दैवानीच आपल्याकडे हे भक्ष्य पाठवलेलं आहे, म्हणून तो त्याच्यावर चालून गेला. सुदैवाने त्यावेळेला त्याच्याकडे तो शूल नव्हता आणि ती संधी शत्रुघ्नानी हेरली आणि शत्रुघ्नानी ठरवलं की हीच आता योग्य वेळ आहे लवणासुराला ठार मारण्याची. तेवढ्यामध्ये लवणासुराने एक मोठा वृक्ष उपटला आणि शत्रुघ्नाचा घात करण्याच्या दिशेने त्याच्यावर सोडला. परंतु शत्रुघ्नानी एक तीक्ष्ण बाण असा सोडला की त्या बाणाने त्या वृक्षाची शकल केली आणि त्या वृक्षापासून आपलं रक्षण केलं. त्यानंतर लगेच लवणासुरांनी एक मोठा पाषाण शत्रुघ्नाच्या दिशेने फेकला, पण शत्रुघ्नानी ऐंद्र अस्त्र काढलं आणि त्या ऐंद्र अस्त्र बाणावर मंत्रून तो बाण सोडला आणि त्या पाषाणाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. त्याबरोबर लवणासूर संतापला आणि त्यांनी एकताल नावाचा एक मोठा वृक्ष हाताने उपटला आणि तो शत्रुघ्नाच्या दिशेने फेकला. त्याबरोबर शत्रुघ्नानी असं ठरवलं की आता याचा आपल्याला निपात केला पाहिजे, म्हणून मग त्यांनी वैष्णव अस्त्र काढलं, त्याचा मंत्र बाणावर जपला आणि तो बाण त्या एकताल वृक्षाच्या दिशेने सोडला. त्या बाणाने त्या वृक्षाचा अचूक वेध घेतला, त्याचा तो नष्ट केला आणि तसाच तो बाण पुढे गेला आणि त्यांनी लवणासुराचा वध केला. लवणासुराचा वध झाल्यानंतर सर्व ऋषीमुनींना आनंद झाला, त्यांनी शत्रुघ्नाचं खूप अभिनंदन केलं, कौतुक केलं आणि शत्रुघ्नानी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि तो पुढे निघाला. त्यांनी मग यमुना तीरावर एक नगरी निर्माण केली, त्या नगरीचं नाव त्यांनी मथुरा असं ठेवलं. हीच मथुरा नगरी म्हणजे द्वापार युगामध्ये तिथे उग्रसेन आणि कंस यांनी राज्य केलं. तर अशी ही सगळी शत्रुघ्नाची कथा आहे. नमस्कार, धन्यवाद.